अध्याय 4 अयोध्या भगवान श्री रामांची जन्मभूमी हे कोट्यवधी भक्तांसाठी शतकानुशतके तीर्थयात्रेचे ठिकाण आहे. त्यांच्यात सामील होण्याची माझी इच्छा झाली. आपल्या उदाहरणावरून संपूर्ण जगाला शिकवण देण्यासाठी बऱ्याच वर्षांपूर्वी सर्वांग सुंदर भगवंत इथे मनुष्यरूपात अवतीर्ण झाले. एका पुत्र या नात्याने राजसिंहासनावर अधिकार असूनही केवळ पित्याचा मान राखण्यासाठी त्यांनी त्याचा त्याग केला. उदार मनाने वनवास स्वीकारला. एक पती म्हणून त्यांनी आपल्या पत्नीवर सीतेवर जीवापाड प्रेम केले. तिचे संरक्षण केले. तिचे रक्षण करण्यासाठी त्यांनी युद्धही पुकारले. एक विद्यार्थी या नात्याने गुरूंकडून उत्सुकतेने ज्ञानग्रहण करीत असताना अगदी नगण्य सेवादेखील केल्या. एक मित्र या नात्याने जे गरजू होते त्यांच्याप्रती हृदयस्पर्शी प्रेम दाखवले. एका बंधूच्या नात्याने दुर्लंग्य प्रलोभने असताना त्यांचा प्रामाणिकपणा आणि प्रेम आणखीनच उजळून निघाले. अखेर एक राजा म्हणून भगवान श्रीरामांनी अजिबात भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला अपत्याप्रमाणे सांभाळले. आपल्याला प्रत्येक नात्याची जबाबदारी शिकवणे आणि भगवतप्रेमाकडे आपले हृदय आकृष्ट करणे हा या विशेष गुणांचा उद्देश होता. अयोध्येत दुतर्फा भव्य मंदिरे आणि राजवाडे असलेल्या रुंद रस्त्यांवरून चालताना आणि हजारो यात्रेकरू समूहाने जाताना पाहून मला प्रथम एखाद्या भव्य राज्यात प्रवेश केल्यासारखे वाटले. रोज रात्री मी सरयू नदीच्या मृण्मय किनाऱ्यावर झोपत असे. एके दिवशी सकाळच्या वेळी स्नानानंतर खूप अपेक्षेने मी भगवान श्रीरामांच्या जन्मस्थानी गेलो. पण जगातील सर्वात अधिक आणीबाणीच्या ठिकाणी मी आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. माझे डोळे मला दगा देत होते का? भगवान श्रीरामांची पवित्र जन्मभूमी जिची लाखो भाविक पूजा करतात त्याच जागेत आता परित्यक्त मशीद उभी होती. त्या मशिदीभोवती काटेरी तारेचे कुंपण होते. हातबॉम्ब संगिनी आणि बंदुका घेऊन सैनिक पहारा देत होते. कुंपणाबाहेर एका कट्ट्यावर बसून काही साधू भगवान श्रीरामांच्या पवित्र नावाचा जप करीत होते. गोंधळलेल्या मनस्थितीत इथे काय चालले आहे असे मी त्यांना विचारले, पण त्या साधूंपैकी कोणालाच इंग्रजी येत नव्हते. अखेर कोणीतरी मला इंग्रजीमध्ये छापलेले एक पत्रक दिले. त्यात लिहिले होते, जन्मभूमी अर्थात भगवान श्रीरामांचे जन्मस्थान, परंतु मोंगल राजाने या ठिकाणी मशीद बांधली तेव्हापासून हिंदू आणि मुस्लिम या जागेच्या मालकीसाठी झगडत आहेत. अखेर हिंदू मुस्लिमांची ही रक्तरंजित भांडणे कमी करण्यासाठी सरकारने अधिकार ताब्यात घेतले. आज तिथे शस्त्रधारी सैनिक पहारा देतात. कोणालाही प्रवेश करण्यास मनाई आहे, परंतु जोपर्यंत हिंदूंना प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत उच्च स्वरात भगवान श्रीरामांच्या नामाचा अखंड जप करण्याची प्रतिज्ञा या साधूंनी घेतली आहे. जेरुसलेम येथील विवादित डोम ऑफ रॉकच्या डोके वर काढीत असलेल्या तणावाची मला आठवण झाली. गेटवर मोठे लोखंडी कुलूप दिसले आणि जगातील राजकारणाचा व रक्तपाताचा विचार डोक्यात आला. माझ्या प्रवासात भगवंतांच्या प्रेमाच्या शोधात असताना जगातील सर्व धर्मांमध्ये एक अद्वितीय सौंदर्य मला आढळून आले, पण देवाच्या नावावर चाललेले हल्ले हे सुद्धा या जगातील कटु सत्य आहे. गर्भितार्थ समजून न घेता बाह्यरूपाशी आसक्त होण्यासारखा हा प्रकार आहे. भगवंतांचे निर्हेतुक प्रेम हे त्याचे एकच सार आहे. विश्वास, स्वनियंत्रण, प्रेम आणि कृपा ही कोणत्याही सच्च्या अनुयायाची लक्षणे आहेत. काटेरी तारांच्या कुंपणाच्या आत पाहिल्यावर मला मशिदीच्या प्रवेशद्वारापाशी एक लाकडी टेबल दिसले. त्यावर भगवान श्रीरामांचे चित्र होते. लष्करी वेषातील सैनिकाने कातडी बुटाने धूळ उडवीत त्याकडे आगेकूच केली. संगीन असलेली बंदूक त्याच्या खांद्यावर लटकलेली होती. छातीभोवती बंदुकीच्या गोळ्यांचा पट्टा होता. नतमस्तक होऊन प्रार्थना करीत त्याने झेंडूंच्या फुलाचा हार चित्राला भक्तीपूर्वक अर्पण केला. त्या परिस्थितीत तो मंदिराचा पुजारी होता. मी हे सर्व आश्चर्याने न्याहाळू लागलो. अयोध्येतच मला रामायणाचे इंग्रजी भाषांतर दिले गेले. शरयू तीरावर बसून मी ते रोज वाचित असे. हा प्राचीन ग्रंथ भगवान श्री रामांच्या जीवन आणि शिकवणीविषयी सविस्तर माहिती सांगतो. अजूनही जेथे सर्वव्यापी निर्विशेष सत्यावर ध्यान करण्याची माझी वृत्ती होती, तेथे हळूहळू माझे हृदय अबाधितपणे भगवान श्रीरामांच्या वैयक्तिक गुणांकडे ओढले जात होते. श्रीराम आणि त्यांच्या भक्तांच्या प्रेमाच्या आदानप्रदानाविषयी वाचून माझे मन भक्तिमार्गाच्या आणखी निकट ओढले गेले. कुटुंबात आणि समाजात कार्यरत असूनही आध्यात्मिक व्यक्ती कसे बनावे हे शिकवणारे ते उत्तम आदर्श होते. निघण्याच्या वेळी पवित्र अयोध्यानगरीचे मी आभार मानले आणि इथे मिळालेली अमूल्य भेट मी कधीही विसरू नये यासाठी प्रार्थना केली. माझ्या यात्रेत नंतर मी आग्नेय दिशेकडे प्रयागला गेलो. तीर्थक्षेत्रांचा राजा असे प्रयागचे वर्णन आहे. येथेच कुंभमेळा भरतो. तो पृथ्वीवरील सर्वात मोठा मेळा आहे. जवळजवळ 20 कोटी भाविक दर 12 वर्षांनी साधूसंतांना भेटण्यास आणि स्नान करून शुद्धीकरण करून घेण्यास एकत्र येतात. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावर प्रयाग वसले आहे. 6 महिन्यांपूर्वी कुंभमेळ्यास येण्याचे आमंत्रण मी नाकारले होते, कारण मला हिमालयात गंगेच्या सान्निध्यात एकटे राहायचे होते. पण इथे भेट द्यायची हे माझे स्वप्न होते. सकाळी जेव्हा माझे आगमन झाले तेव्हा उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. मी तिथल्याच एका रहिवाशाला संगमाकडे जाण्याचा मार्ग विचारला. अंगुली निर्देश करीत त्याने दिशा दाखवली. मी गंगातीरी पोहोचलो. तिच्या वालुकामय किनाऱ्यावर बसलो असताना भारताच्या सुरुवातीच्या काळातील दिवसांचा विचार माझ्या डोक्यात आला. मला आठवले, मी जेव्हा ऋषिकेशला दगडावर बसलो होतो तेव्हा गंगामाईने मला आयुष्याला कलाटणी देणारे अनेक धडे शिकवले. तिच्या शाश्वत गाण्यातून हरे कृष्ण महामंत्र ऐकलेला मला आठवला. माझ्या हृदयात तो खोलवर उमटला. आता प्रयागमध्ये किनाऱ्यावर बसून जरी मी केवळ तिच्या प्रवाहाबरोबर गेलो तरी मी तिला यमुना आणि सरस्वतीबरोबरच्या संगमाच्या ठिकाणी भेटू शकेन हे मला माहीत होते. वेदांमध्ये ज्याला सर्व तीर्थक्षेत्रांचा राजा म्हणून ओळखले जाते तो हाच संगम होता. मी त्या दिशेने चालत गेलो. ती भर दुपार होती. माझे अनवाणी पाय होरपळून निघत होते. नागाबाबांच्या पवित्र यज्ञाच्या ठिकाणी मी बूट घालून गेलो हा अपराध जेव्हा माझ्याकडून झाला तेव्हापासून मी बूट घालणे सोडून दिले आणि अनवाणीत चाललो. परंतु त्या दिवशी वाळू इतकी भयंकर तापली होती की त्यात चालणे खरोखर अशक्य झाले होते. अजून खूप अंतर होते. अखेर जवळजवळ 1 तासानंतर माझ्या डोळ्यांना ते मोहक दृश्य दिसले. हिमालयातून खाली येत
उत्तर भारतातून वाहत गंगामाईला यमुना मिठी मारत होती.
यमुना तिच्या गर्द निळ्या रंगात, गंगा पांढऱ्या शुभ्र आणि पारदर्शी सरस्वती पाठीमागून तिथे मिळाल्या होत्या. वाळूच्या किनारी बसून निळ्या निरभ्र आकाशात मी न्याहाळीत होतो. एका ससाण्याने पंख पसरून आकाशात उंच भरारी मारली. तो घिरट्या घालीत खाली येऊ लागला. तशी त्याची लालसर तपकिरी पिसे उन्हात चमकली. खाली येत माझ्या डोक्यापासून अगदी काही अंतरावर तो येऊन ठेपला. त्याचे चमकणारे पिवळे डोळे सर्व बाजूंनी नदीची पाहणी करीत होते. डोके पुढे करून अचानक त्याने गंगेत सूर मारला. साधारण फूटभर लांबीचा तडफडणारा मासा आपल्या पंजात धरून तो बाहेर येईपर्यंत पाण्याखाली जोरदार झटापट झाली. जीवाच्या आकांताने तडफडणाऱ्या माशाला अखेर माझ्या डोक्यावरून शेजारच्या जंगलात तो घेऊन गेला. त्याला पाहून मला विचार आला, मासा ज्याला नदीतील जीवनाशिवाय आणखी काही माहीत नव्हते, निसंशयपणे इतर कोणत्याही दिवसाप्रमाणे दिनक्रम करीत असताना एका क्षणातच सत्याच्या जगातून बाहेर खेचला जाऊन मृत्यूला भेटण्यास आला. त्या माशाप्रमाणे आपणही रोजचा दिनक्रम करीत असतो. अजिबात अपेक्षा नसताना संकटे, दुःखे आणि अगदी मृत्यूच्याही रूपात पिवळ्या डोळ्यांचा दैवरूपी ससाणा येऊन आल्हाददायक वातावरणातून आपल्याला ओरबाडून बाहेर काढतो. हे आपण नियमितपणे बातम्यांमध्ये ऐकत असतो किंवा आपल्या सभोवताली पाहत असतो. परंतु हे सर्व आपल्या बाबतीतही घडू शकते याचे गांभीर्य क्वचितच असते. निष्काळजीपणाला आळा घालणे आणि आध्यात्मिक गरजांना सर्वोच्च प्राधान्य देणे हाच यातून घ्यायचा धडा असेल. मासा अजून खोलवर पोहला असता तर कदाचित ससाणा त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नसता. त्याचप्रमाणे भगवंताबरोबरील आपल्या संबंधामध्ये जर आपण खोल गेलो तर आंतरिक रुजलेले आणि आत्मसंतुष्टी देणारे अतिगूढ सत्य सापडेल. हे सत्य आपली चेतना अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे दैवाचा अकल्पित उद्देश स्थिर आणि अनासक्त मनाने जाणून घेता येईल. तीन नद्यांच्या काठावर तेथे उन्हाळ्यातील होरपळून टाकणाऱ्या उष्णतेत कोणीही दिसले नाही, म्हणून माझ्या काही वस्तू नदीकाठी ठेवल्या आणि मी पाण्यात उतरलो. स्नान झाल्यानंतर अजून होईल तितका वेळ पाण्यातच राहण्याच्या एका उत्साही कळेने मला व्यापले, कारण या जादुई ठिकाणी मी पुन्हा कधी येईन हे मला माहीत नव्हते. मी पोहून दुसऱ्या तीरावर जाण्याचे धाडस केले. रुंदी साधारण 100 मीटर होती. गंगेचा प्रवाह वेगवान होता तर यमुनेचा शांत. मी पोहत असताना गंगेच्या प्रवाहाने मला निर्जन तीरावर आणून सोडले. मी पाण्याबाहेर आलो आणि तीरावरील वाळूवर पाऊल ठेवले. माझी स्थिती भयानक झाली. कोणीतरी मला गिळून टाकल्यासारखे वाटले. कोणत्या तरी शक्तीने ताबा घेऊन मला खाली ओढल्यासारखे वाटले. दलदल. मी रोज ज्यावर झोपतो तसाच मला हा मऊ मातीचा बिछाना वाटला. वेडा. मी बचावासाठी प्रयत्न केला पण माझ्या अथक प्रयत्नांनंतरही मी खोल खोल बुडत गेलो. अगोदरच माझे शरीर गुडघ्यापर्यंत बुडालेले होते आणि हळूहळू आणखी बुडत होते. माझी सर्व शक्ती एकवटून मी नेटाने हालचाल केली पण व्यर्थ. पृथ्वी माता मला अक्षरशः गिळंकृत करीत होती. मी सर्व दिशांना मत्तीसाठी कटाक्ष टाकला पण कोणीच दिसले नाही. तेवढ्यात डाव्या बाजूला वाळलेली फांदी दिसली. ती माझी जिवंत राहण्याची एकमेव आशा होती. मी एकदम धाडसाने तिच्यावर झडप घातली पण ती फांदी काटेरी होती. हाताने घट्ट पकडून मी जोर लावून स्वतःला बाहेर खेचले. रक्तबंबाळ हाताने त्या काटेरी फांदीला जोर जोरात खेचत पाय सोडवण्यासाठी मी झगडलो. तळपत्या उन्हात माझा जीव वाचवण्यासाठी मी धडपडत होतो. टोकदार काटे माझ्या हातात खुपसले गेले. जखमांमधून भळाभळा रक्त वाहू लागले. परंतु माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय होता? त्या क्लेशदायक वेदना सहन करणे अथवा मातीला समर्पण करून अधम भयानक मृत्यूला कवटाळणे. थकव्यामुळे धापा टाकत घामाने ओला चिंब होत कसा तरी मी एक पाय त्यातून सोडवू शकलो. पण पुन्हा आत रुतण्यासाठीच माझ्या पुढच्या प्रयत्नात काटेरी फांदी तिच्या कुजलेल्या मुळापासून तुटून मातीतून बाहेर आली. मी आतल्या आत किंचाळलो. ती फांदी मी सोडून दिली आणि थकल्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि शिथिल झालो. आश्चर्य म्हणजे मी जेव्हा शांत होतो तेव्हा दलदल कमी आक्रमक होती. मी माझे शरीर वाळूवर सपाट टेकवले आणि त्या स्थितीत तरंगू लागलो. हा काही तोडगा नव्हता पण त्यामुळे मला थोडा वेळ मिळाला. इंचा इंचाने सरकत हळूहळू मी पाय वर काढले. अखेर कासवाच्या गतीने मी नदीकडे वाट काढली. मी मुक्त होतो की काय मी विचार केला. आता मला यमुनेच्या शांत प्रवाहातून पोहून पलीकडील तीरावर जायचे होते. पण याचा अर्थ गंगेच्या शक्तिशाली प्रवाहाला आव्हान देण्यासारखे होते. मी कितीही सराईतपणे पोहलो तरी गंगामयी मला पुन्हा दलदलीकडे ढकलत होती. थकव्याने माझा पूर्ण ताबा घेतला होता. प्रवाहाविरुद्ध यापुढे मी लढू शकत नव्हतो. मी अस्वस्थ होऊन खूप धडपड केली तरीही मी मागेच जात होतो. माझे हात अर्धांगवायूचा झटका आल्याप्रमाणे थकले. तरी देखील जिंकत नसलेल्या युद्धात मी शरीर आणि मन कार्यरत ठेवण्यासाठी ओढून ताणून लढत राहिलो. माझे लक्ष इतके दूर होते की ते मला क्वचितच दिसत होते. जगण्यासाठी लढत असताना मी प्रार्थना केली. अचानक एक आशेचा किरण दिसला. साधारण 200 फुटांवरून एक मासे पकडणारी नाव गेली. त्यावर एक लाल फेटा बांधलेला सुरकुतलेल्या चेहऱ्याचा पांढरी दाढी असलेला एक मनुष्य उभा होता. अजूनही प्रवाहाविरुद्ध पोहताना मी मत्तीसाठी त्याच्याकडे पाहून पुन्हा पुन्हा ओरडू लागलो, त्याला माझा आवाज ऐकू येईल का? माझी शक्ती हळूहळू कमी होत होती, तरी मी मत्तीसाठी हाका मारलो. अखेर त्याने मला पाहिले. माझ्याकडे हसतमुखाने पाहत पुढच्या दिशेने त्याने हात हलविला आणि मला बुडण्यासाठी तसेच सोडून आणखी हसत संतपणे माझ्यासमोरून निघून गेला. नाईलाजाने अधिकाधिक पाणी गिळताना माझ्या सर्व आशा लोप पावल्या. अशा रीतीने माझ्या आशेचा अंत झाला. तेव्हा मी विचार केला, दलदलीमध्ये गुदमरून मरण्यापेक्षा पवित्र नदीत बुडालेले कधीही चांगले. ती गंगा जिने ऋषिकेशमध्ये मला अनेक मौल्यवान धडे दिले, मातेसमान संगोपन केले, जिच्या जळात मी माझा हार्मोनिका स्वरूप अहंकार सोडून दिला आणि जिच्या गाण्याने माझा आत्मा जागृत झाला होता, तिला आता मी माझे जीवन अर्पण करीत होतो. माझ्याजवळ प्रार्थनेशिवाय काहीच राहिले नव्हते. त्यानंतर काहीतरी अकल्पित पण सुखावह घडले. पाण्यात बुडत असताना मृत्यूच्या दारात एक सुंदर गाणे माझ्या हृदयात प्रकट झाले. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जसा गंगेने माझ्यासमोर हा मंत्र पहिल्यांदा प्रकट केला होता, तसाच माझ्या अत्यंत अडचणीच्या वेळी ती तो पुन्हा प्रकट करीत होती. या मंत्राचा हळूवार उच्चार करीत या पवित्र ठिकाणी मृत्यूकडे मी स्वतःला सोपवून दिले. भीतीच्या पलीकडे एका शांत स्थितीत हा मंत्र मला घेऊन गेला. नंतर उगवत्या सूर्याप्रमाणे एक विचार माझ्या मनात आला. मी विचार केला, त्या मच्छीमाराने पुढच्या दिशेने हात का हलविला? याचा काय अर्थ होता? अचानक मला समजले, तो म्हणत होता, गंगामाई विरुद्ध लढू नकोस, यमुनेच्या प्रवाहाबरोबर वाहत तिला पार कर. माझ्या जगण्याच्या धडपडीत मी हा विचारच केला नाही. त्या मच्छीमाऱ्याच्या इशाऱ्याने माझे आयुष्य वाचविले. जसा मी गंगा पार करून गेलो, पुन्हा एकदा चिंतेने माझा ताबा घेतला. माझा पासपोर्ट आणि माझ्याजवळ जे काही थोडं होतं ते मी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सोडून आलो होतो आणि मी मात्र आता विरुद्ध दिशेने पोहत होतो. जेव्हा मी परत येईन तेव्हा माझ्या वस्तू तिथे असतील का? मला जाणीव झाली की अशा क्षुल्लक गोष्टींचा मी का इतका विचार करीत आहे. काही क्षणांपूर्वी मला मृत्यूचे भय होते, केवळ भगवंतांच्या नामाच्या पासपोर्टने मी त्याला पार केले होते आणि मी वाचलो होतो. काही तासांनंतर माझ्या वस्तू ठेवून आलेल्या किनाऱ्यावर मी गेलो. संध्याकाळ होत होती. सर्व वस्तू आहे त्या जागीच होत्या. शेकडो लोक स्नान करण्यासाठी धडपड करीत होते. त्या सगळ्यांमध्ये माझ्या वस्तू तशाच पडून होत्या. गजबजलेल्या गर्दीच्या वेड्यात मी तसाच किनाऱ्यावरील वाळूवर बसलो. सकाळी मी विचार केला होता, होरपळणाऱ्या आगीप्रमाणे वाळूने मला भाजून काढले होते आणि नंतर मला गिळंकृत करण्यासाठी ती आसुसलेली होती. पण आता तीच मऊ शांत वाळू मला सुखदायी आश्रय देत आहे. त्या वाळूप्रमाणे परिस्थितीने प्रभावित झालेला मनुष्य द्वेषी आणि प्रेमळ होऊ शकतो. आपल्या सभोवतालचा आणि संगतीचा आपल्या चेतनेवर निर्णायक परिणाम होत असतो. एकमेकातील वाईटपणापेक्षा स्वाभाविक चांगुलपणा बाहेर काढण्यासाठी माध्यम बनणे किती महत्त्वपूर्ण आहे. वाळूच्या प्रत्येक कणातून एवढे शहाणपणाचे बोल उमटतात, माझ्याकडे ते ऐकण्यासाठी जर कान असतील तर. माऊ वाळू जशी माझ्या बोटातून निसटली, तसे गंगामाईच्या प्रवाहातील जन्ममृत्यूच्या लढ्याचे मी चिंतन केले. प्रेमळ आई कधीकधी मुलाला न विसरू शकणारा धडा शिकवण्यासाठी कठोरपणे वागते. या आजच्या सत्वपरीक्षेतून मी काय शिकलो? शक्तिशाली प्रवाहाला विरोध करून आपण सतत यशस्वी होऊ शकत नाही. माझ्या मार्गावर आलेल्या अनेक परीक्षांचा मी विचार केला. आपण असे केले तर आपले प्रयत्न निष्फळ ठरतील. हे गंगेच्या प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत आपले इच्छित साध्य प्राप्त करण्यासाठी कमी अडथळे असलेला मार्ग शोधणे जास्त प्रभावी ठरू शकते. उन्हाळ्यातील सूर्य क्षितिजाखाली सरकत होता. त्या दिवशी ससाण्याने माशाला त्याच्या घरातून अर्थात नदीतून ओढून कसे बाहेर काढले, याच नदीत थोड्या अवधीनंतर काहीही सूचना न देता नशिबाच्या पंजात अडकल्यामुळे मला देखील जीवनासाठी धडपडायला लावले होते. आज मी विचार केला, मी माझ्या उद्देशापासून अजून किती दूर आहे याची भीतीयुक्त झलक परमेश्वराने मला दाखवली होती. हा काही शिकण्यासाठी सोपा धडा नव्हता आणि कदाचित सहजपणे विसरण्यासाठीही नाही. मी दीर्घ श्वास घेतला आणि आकाशात पाहिले. तिथे उडणाऱ्या सर्व लहान पक्ष्यांच्या खूप वर एक ससाणा बादशाहच्या आत्मविश्वासाने संधी प्रकाशात सहजपणे उडताना दिसला.